लपून छपून नॉनव्हेज खात असाल आणि मागणं बाबांनी जर का पाहिलं तर कानाखाली खडकन वाजेल. हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. मगाशी मी माझ्या मित्राचा किस्सा सांगितला ना की बाबांनी पकडलं होतं लपून छपून नॉनव्हेज खाताना. असे बरेच लोक असतात जे स्वतःला शाकाहारी म्हणतात पण लपून खात असतात.
बालाजी बोलतो मॅडम. आजचा जो टॉपिक आहे खूप चांगला आहे कारण नॉनव्हेज मला खूप आवडतं.
ओके.
सगळे आयटम घास फूस वगैरे ते काही आवडत नाही.
अच्छा अच्छा. पण लपून छपून असे नॉनव्हेज खाणारे तुझ्या ओळखीत कुणी आहेत का?
खूप आहेत मॅडम. नाव घेतलं तर त्यांचं
नाव नको घेऊ. पण कोण आहेत आसपास किंवा काय करतात ते लोक आणि का असं लपून छपून खातात?
ते माहित नाही त्यांना काय काय वाटतं की काय की
असतात. बरेचसे असे ज्यांना नाही वाटत की सांगावं की हो यार आपण नॉनव्हेज खातो. त्यांना वाटतं की नाही नॉनव्हेज खातो म्हणलं की काहीतरी थोडस स्टेटस कमी होतं किंवा ट्रेंडिंग आहे ना व्हेजिटेरियन होणं वगैरे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता पण व्हेज खाणं सुद्धा तितकं चांगलं आहे. नॉनव्हेज खाणं सुद्धा म्हणजे दोन्हीही ज्या गोष्टी आहेत त्या आपापल्या चॉईसनुसार डिपेंड करतात. त्यामुळे हे चांगलं आहे किंवा ते वाईट आहे असं बिलकुल मी म्हणणार नाहीये. पण सध्या मला इतकं म्हणावं असं वाटतंय की 9 वाजायला लागलेत त्यामुळे माझी इकडनं निघण्याची वेळ झालेली आहे. आणि इतकं आपण व्हेज नॉनव्हेज करतोय ना केव्हाचं त्यामुळे भूक सुद्धा प्रचंड मला लागली. आता इकडनं लगेच निघते घरी जाते आणि पोटभर जेवण करते. आता डायरेक्ट भेट होईल आपली उद्या संध्याकाळी 5 वाजता MH 93.5 मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 Favorite FM. Bajate raho. Good night and bye-bye.